जय शिवराय, मी आमदार योगेश टिळेकर बोलतो. उद्या सोमवार दिनांक 15 डिसेंबर सकाळी 11 वाजता आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण येणार आहे. होय, आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळाचा अनावरण सोहळा होतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभहस्ते तुमचं आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आपण सर्वांनी उद्या उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, मी वाट पाहतो. धन्यवाद.